आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सामाजिक भान जपत प्रचारातल्या भाषणांचा दर्जा चांगला राखून आदर्श उदाहरण घालून द्यावं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. देशाच्या सामाजिक सलोख्याला तडा जाऊ नये म्हणून निवडणूक प्रचारसभांची भाषा संयत ठेवणं ही पहिल्यांदा नेत्यांची जबाबदारी आहे असंही आयोगानं म्हटलं आहे. विविध राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या आचारसंहिता भंगांच्या तक्रारींपैकी 90% तक्रारी निकाली काढण्यात आल्याचंही आयोगानं सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर ते कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेला संबोधित करतील आणि संध्याकाळी मोदी मुंबईत घाटकोपर इथं रोड शो करणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही आज नाशिकमध्ये सभा होणार आहेत. श्रोतेहो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. भारतीय वायुसेनेच्या स्वदेश निर्मित भीष्म क्यूब या मोबाईल रुग्णालयाचं आज आग्रा इथं यशस्वी परीक्षण झालं. हे अत्याधुनिक मोबाईल रुग्णालय भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री या भव्य उपक्रमाचा एक भाग आहे. या मोबाईल रुग्णालयात एकावेळी जवळपास 200 रुग्णांवर उपचार करता येतील. वॉटरप्रूफ, कमी वजनाचं आणि अत्याधुनिक असं हे मोबाईल रुग्णालय आपत्कालीन परिस्थितीतल्या वैद्यकीय सेवेसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून उभारण्यात आलं आहे. मुंबईत घाटकोपर परिसरात गेल्या सोमवारी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतले आणखी 2 मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. कोसळलेलं होर्डिंग आणि अन्य राडारोडा हटवण्याचं काम अद्याप सुरू आहे. घटनास्थळावर पेट्रोल पंप असल्यानं सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे काम काळजीपूर्वक करावं लागत आहे. पेट्रोल पंपावर आज अचानक आग लागली होती, मात्र ती ताबडतोब आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत 14 जण मरण पावले तर 43 जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी होर्डिंग मालकावर गुन्हा दाखल झाला असून तो फरार आहे. घाटकोपर इथल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यातल्या अनेक शहरांमध्ये बेकायदा आणि धोकादायक होर्डिंग विरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. नंदुरबार शहरात 22 खासगी इमारतींवर होर्डिंग उभारण्यात आले असून या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि होर्डिंग स्थिरता प्रमाणपत्र 15 दिवसांच्या आत पालिकेला सादर करण्याच्या नोटिसा संबंधितांना देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी विविध जाहिरात कंपन्यांकडून होर्डिंग उभारण्यात आली आहेत. शहरात साधारण 200 आसपास परवानाधारक मोठाले होर्डिंग युनिपोल उभारण्यात आले आहेत. त्यापैकी खासगी ठिकाणच्या 75 होर्डिंग धारकांना यापूर्वीच महापालिकेनं नोटिसा पाठवल्या आहेत. वांद्रे वरळी सागरी सेतू आणि मुंबई किनारी मार्ग यांना सांधण्यासाठी दुसरी तुळई आज सकाळी यशस्वीपणे स्थापन केली गेली. सुमारे 2500 मेट्रिक टन वजनाची ही तुळई बसवण्याच्या कामाला 3:00 सुरुवात झाली. सकाळी 6 हे काम पूर्ण झालं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. पंजाब किंग्स संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे तर राजस्थान रॉयल्सचं अव्वल 4 संघात स्थान मिळवण्याचं लक्ष असेल. धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या 209 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केलं. उद्यापर्यंत हे टपाली मतदान करता येणार आहे. भारतीय सैन्यातले माजी कर्नल वैभव काळे यांना गाझापट्टीत राफा इथं वीरमरण आलं. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते संयुक्त राष्ट्राच्या सैन्यात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. त्यांचं शिक्षण नागपूर इथं झालं होतं. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा 10 किलो अन्नधान्य मोफत दिलं जाईल असं आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज दिलं. उत्तर प्रदेशमध्ये त्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
Thank you.